लॉन्ग इलायची की जोडी जैसी है ना, वैसी ही सलमान खान आणि त्याचं जे वाढतं वय असलं तरी सुद्धा तो जो काही यंग अँड हँडसम दिसतो ना, अशीच ही सुद्धा जोडी आहे.
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक यहाँ पर लौट कर आ चुकी है. एमएच 935 में सेलिब्रेशन चल रहा है भाई के बर्थडे का. भाई जो ये कहते हैं ना वो एकदम करेक्ट कहते हैं.
मेरे बारे में इतना मत सोचना, दिल में आता हूँ समझ में नहीं.
एक्चुअली यार भाई तो सबके दिल में आ ही जाते हैं. सलमान खानचे फॅन्स कमी नाहीयेत. आणि मी तुम्हाला हेच विचारलं होतं की मग तुम्हाला सलमान खानचा मूवी सगळ्यात जास्त कुठला आवडतो आणि त्यातला एक डायलॉग म्हणून दाखवला तर अजून छान.
सलमान खानचा एक मूवी सांगू शकत नाही आपण, सर्वच मूवी त्याचे छान आहेत ना.
एक्झॅक्टली एक्झॅक्टली.
तरी पण त्यातला मैने प्यार किया.
ओहो माझा
मूवी फर्स्ट मूवी.
येस
एकदम स्मार्ट दिसत होता त्याच्यामध्ये
आणि खूपच तो हँडसम आणि तो अगदी असा एकदम तरुण असतानाचा तो मूवी आहे. येस उसमें से कोई एक डायलॉग बोल के बताओ.
दोस्ती की है ना निभानी तो पड़ेगी ही. दोस्ती में नो सॉरी नो थैंक्स.
वाह 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 वेरी नाइस वेरी नाइस.
सलमान खानला सर्वांकडून आपला हॅपी वाला बर्थडे.
थँक यू सो मच
आणि कॉंग्रॅच्युलेशन.
येस पुन्हा एकदा मामा झाला सलमान खान.
हो ना.
थँक यू सो मच. क्या ओकेजन है ना, मतलब सलमान खान के बर्थडे के दिन ही उसको भांजी भी हो चुकी है. दोनों का बर्थडे अगले साल साथ में सेलिब्रेट होगा और जो काफी काफी बहुत बड़ा जश्न होगा ये तो हम अभी से इमेजिन कर ही सकते हैं. सलमान खानचा वाढदिवस आज आपण साजरा करतोय आणि त्याचबरोबर मी तुम्हाला विचारलंय की त्याचा सगळ्यात फेवरेट तुमचा मूवी कुठला आहे, तुमच्या स्टाईलमध्ये त्या मूवीचा डायलॉग म्हणून दाखवायचा आहे. पटकन 9607007935 जो माझा नंबर आहे पटकन डायल करून सांगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.